नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्नेहा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो। थळाव्या भाषावांगडाच दरेक राज्यांनी हिंदी भाषेचो प्रसार जावप गरजेचो आसा अशे मत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले। आता दरेक बुधवारा मंत्रीमंडळ बसके पयली सगळे मंत्री परवरी मंत्रालयात जनतेकडेन संवाद साधतले। गोयात गुंतवणुकीक आकर्षित करून रोजगार संधी निर्माण करपा खातीर लॉजिस्टीक मळाची उदरगत करपाक सरकार कटिबद्ध आशिल्ल्याचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां। वाढत्या अपघातांच्या फाटभुयेर आमदार मायकल लोबो, आमदार केदार नायक आणि दिलायला लोबो हांणी पुलीस महासंचालकांची भेट घेतली। आता पुराय खबरो। काश्मीर ते कन्याकुमारी मेरेनच्या पुराय देश बांधवांक हिंदी ही एकूच भाषा एकटाय दवरता अशे सांगून हे खातीर थळाव्या भाषावांगडाच दरेक राज्यांनी हिंदी भाषेचो प्रसार जावप गरजेचो आसा अशे मत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले। गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ ह्या संस्थेच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान मडगांवां आयोजित केल्ल्या एका सुवाळ्यांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयताले। ह्या वेळार मडगांवचे आमदार दिगंबर कामत, अनिवासी भारतीय आयोगाचे आयुक्त एडवोकेट नरेंद्र सावयकार, केंद्रीय हिंदी निर्देशालयाचे निर्देशक डॉ सुनील कुलकर्णी, कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष संतोष कुमार झा तशेंच गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ संस्थेचे अध्यक्ष कृष्णी वाळके ह्या वेळार हाजीर आशिल्ली। गोयात राजभाषेच्या उदरगती खातीर राज्य सरकारान संशोधन विभाग सुरू केला आनी तातूंतल्यान हिंदी साहित्याचेर कोंकणीत जाल्यार कोंकणी साहित्याचेर हिंदीत अनुवाद चालू आसात, मात त्या खातीर फावो त्या प्रमाणात अनुवादक मेळनात अशी खंत मुखेलमंत्र्यांनी उक्तायली। गोयात बऱ्या अनुवादकांची गरज आसा अशें तांणी सांगले। गोयात हिंदीचो प्रसार करपा खातीर 50 वर्सां आदी गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाची सुरवात केल्ली। ह्या संस्थेचे संस्थापक आशिल्ले आदल्यो मुखेलमंत्री सर्गेस्त शशिकला काकोडकार हांच्या सयत साहित्यीक सर्गेस्त चंद्रकांत केणी, सर्गेस्त मोहनदास सुर्लकार आनी सर्गेस्त माधव पंडीत हांचो ह्या वेळार मरणोत्तर भोवमान केलो। जाल्यार राज्यात हिंदी प्रसारा खातीर मोलाचो वावर केल्ले खातीर विनायक राघोबा नार्वेकार, अनिल पै, डॉ मागदालिना डिसोजा, डॉ संदीप लोटलीकार, करुणा राजेंद्र सातारडेकार आनी आदित्य दयानंद भांगी हांचो भोवमान केलो। हिंदी प्रसारात मोलाचो वावर करपी संस्था म्हणून केपेचे सरकारी महाविद्यालय, कोकण रेल्वे महामंडळ, रोटरी क्लब ऑफ मिरामार, सम्राट क्लब मडगांव आनी रवींद्र भवन मडगांव ह्या संस्थांक पुरस्कार दिले। ह्या वेळार स्वाती दुर्गादास सुर्लकार हांणी बरयिल्ल्या लहरे ह्या हिंदी कविता संग्रहाचे तशेंच गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्या गोमांचल ह्या यादस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी प्रकाशन जाले। आता दरेक बुधवारा मंत्रीमंडळाचे बसके पयली सगळे मंत्री परवरी मंत्रालयात जनतेकडेन संवाद साधतले। सकाळी 10 ते 12 वरां मेरेन संवादाची कार्यावळ जातली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। पणजेत आयज भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बसका झाली। बसके उपरांत उलयतना मुखेलमंत्र्यांनी ही माहिती दिली। सगळ्या मंत्र्यांक आता ह्या फुडें जनतेकडेन संवाद साधप बंधनकारक आसा। तशेंच दरेक मंगळारा एका मंत्र्याक भाजप कार्यालयाक भेट दिवन कार्यकर्त्यांकडेन संवाद सादचो पडटलो। जनतेच्यो समस्या आयकून घेवन त्यो सुटाव्यो करपा खातीर संवाद साधप पुरक थारतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। सृजन संवाद गोवा ह्या संस्थेन गोवा कोंकणी अकादमीच्या जोडपालवान ज्ञानपीठकार रवींद्र केळेकार साहित्य आनी जिवीत ह्या विशयाचेर आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा सर्त आयोजित केल्या। ह्या प्रश्नमंजुषा सर्तींत गोंय विद्यापीठाकडेन संलग्न आशिल्ल्या खंयच्याय महाविद्यालयाच्या पदवी वा पदव्युत्तर विभागाचो एक पंगड वांटेकार जावंक शकता। गोंय विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग लेगीत सर्तीखातीर पात्र आसात। रवींद्र केळेकार साहित्य आनी जिवीत ह्या विशयांक धरून ही प्रश्न मंजुषा सर्त कोंकणी भाषेत आसतली हाची सर्तक पंगडांनी नोंद घेवची। लिखित प्रस्नांचे मुळावे फेरये उपरांत वांटेकार पंगडामधले 4 उत्कृष्ट पंगड अंतीम फेरयेत वांटेकार जावंक पात्र थारतले। फोंडेच्या गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या शिक्षण महाविद्यालय सभाघरांत 5 ऑक्टोबर 2024 ह्या दिसा सकाळी 9:30 वरांचेर ही सर्त जातली। सर्तीतल्या पयल्या, दुसऱ्या आनी तिसऱ्या जैतिवंत पंगडां खातीर रोक आनी मानचिन्ह अशे पुरस्कार फावो जातले जाल्यार चवथ्या पंगडा खातीर उमेद वाडोवपी नाम आसतले। सर्तीत वांटो घेतिल्ल्या सगळ्या पंगडांक सहभाग प्रमाणपत्र भेटयतले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
पळयात अयोध्येच्या श्री रामलल्ला मंदिरांत जावपी नित्य आरतीचे प्रत्यक्ष प्रसारण सद्दां सकाळी 6:30 सावन फकत डीडी नॅशनलचेर.
मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज पर्वरी मंत्रालयांत उद्देग वेपार आनी वाणिज्य संचालनालयान आयोजीत केल्ल्या 2 दिसांच्या लॉजिस्टीक कार्यशाळेचे उक्तावण केले. तशेंच ह्या कार्यावळींत प्रधानमंत्री गती शक्ती मास्टर प्लानाची गोंयांत अंमलबजावणी आनी उपेगात हाडपी मानक कार्यप्रणाली दस्तावेजाचें अनावरण केलें. कार्यशाळा प्रधानमंत्री गती शक्ती युनिफायड लॉजिस्टीक इंटरफेस प्लॅटफॉर्म गोय लॉजिस्टीक आनी वेअर हाऊसिंग धोरण 2023 अंमलबजावणी ह्या विशयांचेर केंद्रीत आशिल्ली. गोंयांत गुंतवणुकीक आकर्षित करून रोजगार संदी निर्माण करपा खातीर लॉजिस्टीक मळाची उदरगत करपाक सरकार कटिबद्ध आशिल्ल्याचें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. गोय लॉजिस्टीक आनी वेअर हाऊसिंग धोरण आनी सगळ्या विभागांच्या एकवटीत प्रयत्नांतल्यान लॉजिस्टीक तांक वाडोवपाचें आमचें ध्येय आसा. प्रधानमंत्री गतीशक्ती मास्टर येवजणेवरवीं रस्ते बंदर हेर साधन सुविधा डिजिटल पोर्टल आनी सॉफ्टवेअर अशा सुविधांचो विकास करपाक सरकाराचे यत्न चालू आसात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. शाळा हॉस्पिटलां उद्देग आनी रस्ते अशा महत्वांच्या साधन सुविधांची माहिती प्रधानमंत्री गतीशक्ती पोर्टलाचेर उपलब्ध केल्ली आसा आनी युनिफायड लॉजिस्टीक इंटरफेस प्लॅटफॉर्माचो उपेग करून सरकार येरादारी वेवस्थापन वेवस्थेची अंमलबजावणी करतले अशें तांणी सांगले. एनएलडीएसएलचे सीईओ गिरीश कुमार सरपूर हांणी युनिफायड लॉजिस्टीक इंटरफेस प्लॅटफॉर्माची माहिती दिली. भारत सरकाराच्या डीआयआयटी विभागाचे उपसचिव रवी किरण हांणी प्रधानमंत्री गतीशक्ती उपक्रमाची माहिती दिली. 2 दिसांच्या कार्यशाळेत संबंधित खात्यांचे नोडल अधिकाऱ्यांक राज्य मुखेल आराखड्याची अंमलबजावणी प्रधानमंत्री गतीशक्ती पोर्टल आनी हेर विशयांचेर मार्गदर्शन केले. पुलिसांनी येरादारी आनी भौशीक बांदकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसयत रस्त्यांची पळोवणी करून अपघात प्रवण वाठारांचो सोद घेवचो अशी मागणी आमदार मायकल लोबो हांणी पुलीस महासंचालक अलोक कुमार हांचे कडेन केली. फोणकुलां खातीर फकत पावसाक दोष दिवन चलचे ना, कंत्राटदारांचेर कारवाय करपाची मागणी तांणी केली. अपघातांच्या वाडट्या प्रमाणाविशी हुस्को उक्तायतना तांणी पुलीस महासंचालक अलोक कुमार हांचे कडेन अशी मागणी केली. राज्यात अपघातांचे प्रमाण वाडत आसा. वर्साक 300 परस चड लोक अपघाताक लागून मरतात. अपघाताक आळाबंद घालपाक उपाययोजन करपाचे मागणे खातीर आमदार मायकल लोबो हांणी ब्रेस्तारा पुलीस महासंचालकांची भेट घेतली. ह्या वेळार आमदार दिलायला लोबो आनी आमदार केदार नायक हाजीर आशिल्ले. दिसान दीस अपघातांचो आंकडो वाडत आसा. अपघातांतल्या जखमींक लागून गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलांतल्यो खाटी सेगीत भरिल्ल्यो आसता. अपघाताक आळाबंद घालपा खातीर सरकारान उपाय येवजण्यो करपाक जाय. पुलीस महासंचालकांकडेन आमी हाचेर चर्चा केल्या. कांय म्हयन्या पयली येरादारी खात्याच्या अधिकाऱ्यांक सुचोवणी तकटे लावपाविशी पंचायत तशेंच नगरपालिकांक पत्र बरयल्ले. सुचोवणी तकटे बसोवपाची कार्यवाय कोणेच करूंक ना. वाहन चालकांक सादूर करपा खातीर आवश्यक त्या जाग्यांचेर सुचोवणी फलक बसोवपाची गरज आसा. तशेंच कांय वाठारांत परवानो नासतना 18 वर्सां पिराये सकयले तरणाटे गाडयो चलयतात. हो प्रकार बंद जावपाक जाय अशेंय तांणी म्हळें. रस्त्याचेर पडपी फोणकुलांक कंत्राटदार जापसालदार आसात. फकत पावसाक दोष दिवन प्रस्न सुटावो जावचो ना. दोशी कंत्राटदारांक ब्लॅकलिस्ट करपा सयत तांचेर कारवाय करपाक जाय अशी मागणी मायकल लोबो हांणी केली. फोणेच्या राजीव गांधी कला मंदिरान आयोजित केल्ली अखिल गोंय घुमट आरती सर्त फाल्यां शुक्रारा 20 सप्टेंबराक सकाळी 10 वरांचेर राजीव गांधी कला मंदिरात सुरू जातली. हे सर्तीच्या उक्तावण सुवाळ्याक कला आनी संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळी मुखेल सोयरे म्हण हाजीर आसतले. राजीव गांधी कला मंदिराचे आदले उपाध्यक्ष शांताराम कोलवेकार आनी वांगडी सचीव स्वाती दळवी खाशेले आमंत्रीत म्हणून हाजीर आसतली. परत एक फावट मुखेल खबरो. थळाव्या भाशा वांगडाच दरेक राज्यांनी हिंदी भाषेचो प्रसार जावप गरजेचो आसा अशें मत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले. आतां दरेक बुधवारा मंत्रीमंडळ बसके पयली सगळे मंत्री पर्वरी मंत्रालयांत जनतेकडेन संवाद सादतलें. गोंयांत गुंतवणुकीक आकर्षित करून रोजगार संधी निर्माण करपा खातीर लॉजिस्टीक मळाची उदरगत करपाक सरकार कटिबद्ध आशिल्ल्याचें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. वाडट्या अपघातांच्या फाटभुंयेर आमदार मायकल लोबो, केदार नायक आनी दिलायला लोबो हांणी पुलीस महासंचालकांची भेट घेतली. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपतात.